विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी आणि कानोकानी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं वेब रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयांचं तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अगदी घरच्या घरी उपलब्ध करून दिलं आहे. यशवाणी या वेब रेडिओसाठी आपण लॉग ऑन केलंय YCMOU.digitalUniversity.ac या वेबसाईटवर. रोज दुपारी 12 वाजेपासून आपण आमचं प्रक्षेपण ऐकू शकता. रिलायन्स मोबाईल धारकांनी 5242715 हा नंबर डायल केल्यास आमचा कार्यक्रम आपण ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा विषय आहे उपभोक्त्याचे सार्वभौमत्व. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉ उमेश राजदेरकर. ते मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक आहेत. त्यांनी दूरशिक्षणात पदवी आणि अर्थशास्त्रात PhD धारण केली आहे. त्यांना 20 वर्षापासून अध्ययन क्षेत्राचा अनुभव आहे आणि ते ऑडिओ व्हिडिओ आणि ट्रेनिंगमध्ये नेहमी कार्यरत असतात. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे.
धन्यवाद.
सर, आजचा आपला विषय आहे उपभोक्त्याचे सार्वभौमत्व. म्हणजे नक्की आपण याच्यात काय बघणार आहोत? आपण मागच्या ह्याच्यात कार्यक्रमामध्ये ऑलिगोपॉली म्हणजे अल्पजनाधिकार याचा अभ्यास केला.
आपण आता मागच्या याच्यामध्ये टाइप्स ऑफ मार्केट बघितले होते आणि त्याच्यानंतरच्या आपल्या संवादामध्ये आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियमही आपण अभ्यासलेला आहे. थोडस मागे मी विद्यार्थ्यांना घेऊन जाईल याच्याकरता की उपभोक्त्याचे सार्वभौमत्व ही जी संकल्पना आहे ही संकल्पना त्याच्या दैनंदिन वस्तू व सेवा खरेदीशी संबंधित आहे आणि एकूणच बाजारामध्ये असलेलं त्याला जे महत्व आहे जे स्थान आहे त्याच्याशी ती संकल्पना निगडीत आहे. आता आपण जो घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम जो अभ्यासलेला होता त्याच्यामध्ये हा सिद्धांत उपभोक्त्यांना म्हणजे व्यक्तीला कशाप्रकारे जास्तीत जास्त उपभोग आपल्याकडे जे रिसोर्सेस असतात म्हणजे आपलं पैसे त्यातून मिळवता येईल याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतो. या सिद्धांताचं विधान असं आहे की जसजसं आपण एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेऊ लागतो तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही घटू लागते. आता हे एक सर्वसाधारण अनुभव जरी असला तरी याला फार मोठं आर्थिक आणि एकूणच व्यावहारिक महत्व खूप आहे आणि म्हणून थोडंसं आपण मागे जाऊन हा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम याचं नेमकं महत्व काय आहे आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर कसा करण्यात येतो हे आपण थोडं पाहू आणि मग आपला जो विषय आहे त्याच्याकडे वळू. कारण या अगोदर मी जी माहिती देणार आहे त्यातून पुढला विषय समजायला खूप सोपं जाणार आहे. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सिद्धांताचा प्रत्यक्ष आर्थिक ध्येय धोरणांमध्ये आर्थिक नीतीमध्ये आणि सरकार आणि उपभोक्ते आणि उत्पादक यांनी कशाप्रकारे वर्तन केलं म्हणजे त्यांना आपल्या संसाधनांचं उत्पन्नाचं नफ्याचं हे जास्तीत जास्त वापर करता येईल आणि त्याचा अपव्यय होणार नाही याच्या प्रकारचं उत्तम मार्गदर्शन या सिद्धांतातून मिळतं. आता सरकारचं जे कर धोरण असतं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीला कर हे भरावे लागतात.
बरोबर.
आणि म्हणजे असं म्हटलं जातं की करापासून आणि मृत्यूपासून माणसाची सुटका नाही. कर हे भरावेच लागतात आणि कर हे जरी आपण देत असलो तरी ते सरकारच्या दृष्टिकोनातून एक उत्पन्नाचं साधन असतं आणि म्हणून व्यक्ती व संस्थांवर कर लावताना ते कोणत्या तत्वाच्या आधारे लावावे हे सरकारला पाहावं लागतं आणि म्हणून आपण जसं पाहिलं की या सिद्धांतामध्ये जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग घेतला तर त्याला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता घटत जाते असा या सिद्धांताचं विधान आहे आणि म्हणून जर आपण श्रीमंतांवर जास्त कर लावले कारण त्यांच्या दृष्टिकोनातून पैशाचं महत्व हे कमी आहे कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि मग अशा वेळी ते जास्त कर स्वखुशीने देतील आणि म्हणून कर कसे लावावेत कराचे दर कसे ठरवावेत याच्याकरता जो आधार लागतो तो आधार या सीमांत उपयोगितेचा नियम घट्ट्या सीमांत उपयोगितेचा नियम आपल्याला सांगतो. मी विद्यार्थ्यांना आठवण करून देईल की असं म्हणतात की वस्तूपासून ठीक आहे पण पैशापासून मिळणारी उपयोगिता ही घटत कशी जाईल. म्हणजे असं म्हटलं जातं की हा सिद्धांत पैशाला लागू पडत नाही. कारण ज्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त पैसे येतील त्याला उलट जास्त आनंद होईल. पण हा सिद्धांत पैशालाही लागू पडतो. कारण श्रीमंत व्यक्ती पैशाला देत असलेलं महत्व आणि गरीब व्यक्ती पैशाला देत असलेलं महत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि म्हणून या तत्वाचा वापर करून कर धोरणामध्ये सरकार या सिद्धांताचा उपयोग करून घेतं आणि श्रीमंतांवर जास्तीत जास्त कर लावतं. दुसरं म्हणजे उत्पादकांना वस्तू उत्पादन केल्यानंतर आपल्या वस्तूची किंमत किती ठेवावी याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा लागतो. आणि जर त्यांना किंमत कमी ठेवायची असेल की जेणेकरून त्यांना बाजारामध्ये उभं राहता येईल, त्यांना बाजारामध्ये व्यवहार करणं सोपं जाईल, गिराईक त्यांच्याकडे येतील, तर अशा वेळेला त्यांना वस्तूचा पुरवठा वाढवावा लागेल. म्हणजे जर एखाद्या उत्पादकाला आपल्या वस्तूची किंमत ही मॉडरेट ठेवायची असेल तर त्याला वस्तूचा पुरवठा वाढवणं हे आवश्यक आहे. कारण पुरवठा वाढवला तरच त्या ठिकाणी उपभोक्त्यांना वस्तू अधिकाधिक तिचा उपभोग घेता येईल आणि उपभोग जास्त घेतल्यानंतर तिची उपयोगिता त्यांना कमी जाणवेल आणि उपयोगिता कमी जाणवली की उपयोगिता आणि किंमत या दोन गोष्टी समान होतील. आणि म्हणून किंमत निश्चितीमध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये हा सिद्धांत उत्पादकांना असं सांगतो की जर वस्तूची किंमत कमी करायची असेल तर तुम्हाला वस्तूचा पुरवठा वाढवावा लागेल. तिसरं म्हणजे आपलं जे हाऊसहोल्ड बजेट असतं किंवा आपला घरचा जो अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये देखील हा सिद्धांत फार महत्वाचं मार्गदर्शन करतो. आपण नेहमी ऐकतो की सांडपणे महिना अखेर आला की आपल्याला पैशाची चणचण जाणवते आणि आपण अनेक लोकांना म्हणताना ऐकतो की काय आज फार कडकी हो, पैसे नाहीयेत, शेवटचा आठवडा आता चार दिवसांनी पगार होईल, तोपर्यंत आहे ते पैसे जपून वापरायचे. तर असं का होतं? थोडासा जर आपण विचार केला तर एकदा पगार झाल्यानंतर तो पगार आपल्याला 30 दिवसापर्यंत वापरायचा असतो. आता पहिल्या आठवड्यामध्ये आपण अगदी उदार रस्ते खर्च करून टाकतो पण जसजसे दिवस पुढे जातात तसतसं जाणवतं की अरे आपल्याजवळचे पैसे संपू लागलेले आहेत. मग अशा वेळेला आपण जर आपल्या खर्चाचं नियोजन केलं, चांगल्या प्रकारे खर्च आखून कोणत्या वस्तूची आपल्याला गरज आहे, कोणत्या वस्तूचा उपभोग पुढे ढकलता येऊ शकतो याच्याबद्दल चांगला विचार करून आपण आपल्या महिनाभरातले उपभोगाचे आयटम्स आणि त्याच्यापोटी येणारा खर्च याचं जर चांगलं स्टेटमेंट बनवलं तर आपल्या असं लक्षात येईल की महिनाभरामध्ये आपल्याला पैसे पुरतीलच, शिवाय चार पैसे मागे पण पडतील, म्हणजे बचत देखील करता येईल. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढं कोणी करत नाही, पण ते करणं खूप आवश्यक आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला तेच सांगतो की तुम्ही वस्तूचा उपभोग एवढाच घ्या की ज्या वेळेला तुम्हाला जाणवेल की हिच्यापासून मिळणारी उपयोगिता घटू लागली आहे त्यावेळेला तुम्ही तिचा उपभोग थांबवा. जी उपयोगिता मिळत आहे ती तुम्ही मायनस करू नका, निगेटिव्ह करू नका. जर तुम्ही ती उपयोगिता निगेटिव्ह केली म्हणजे तुमची गरज भागल्यानंतर देखील तुम्ही वस्तूचा उपभोग घेतला तर तुमच्या पैशाचा अपव्यय होईल. आणि म्हणून हा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की वस्तू खरेदी तुम्ही अशा ठिकाणी थांबवा की जिथे तुमची उपयोगिता आणि तिला देणारी किंमत ही त्या ठिकाणी समान असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त समाधान आपल्या पैशापासून मिळेल आणि तुमच्या पैशाचा अपव्यय होणार नाही. हा सिद्धांत आपल्याला ते सांगतो. अनेक वेळा आपण लोकांना खर्च करताना जेव्हा पाहतो त्यावेळेला ते कोणत्या ना कोणत्या आउटसाईड फोर्सेसनी बांधले गेलेले असतात. मग जाहिरात असेल एकमेकांच्या बद्दल, म्हणजे दुसऱ्याकडे तशी वस्तू आहे मग मी पण घेऊ शकतो असं त्याला दाखवायचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळे यातनं साध्य काही होत नाही, फक्त आपल्या पैशाचा अपव्यय होतो. म्हणून कन्झ्युमरनी रॅशनल असणं खूप आवश्यक आहे. मला खरोखर वस्तूची गरज आहे का हे ओळखून त्यांनी खर्च केला तर उपभोक्त्याला आपल्या पैशापासून जास्तीत जास्त समाधान हे प्राप्त करता येईल. आणि म्हणून जर तुम्ही करत नसाल विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महिनाभराचं खर्चाचं नियोजन, एक बजेट आखून त्या ठिकाणी कोणत्या वस्तूला किती पैसे खर्च करावे, तर तुम्ही ते आजपासून करू लागा. तुमच्या असं लक्षात येईल की एकदा ती सवय लागली की आपला जो खर्च आहे तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होतो आणि आपल्याला बचत करण्याची देखील सवय लागते. त्याच्यामुळे हा घट्ट्या सीमंत उपयोगितेचा नियम आपल्याला या दृष्टिकोनातून देखील फार महत्वाचं मार्गदर्शन करतो. चौथा आहे की आपण मागणीचा नियम अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं की मागणीचा नियम हा वरून खाली डावीकडून उजवीकडे उतरता असतो. तर हा असा उतरता का असतो याचं स्पष्टीकरण हा सिद्धांत देतो. हा सिद्धांत असं सांगतो की जेव्हा वस्तूचे नग हे कमी प्रमाणात घेतले जातात तेव्हा तिची उपयोगिता ही जास्त असते. पण जसजसा वस्तूचा उपभोग वाढू लागतो तशी तिच्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाते आणि म्हणून जास्त नगसंख्येपाशी उपयोगिता ही कमी असते तर कमी नगसंख्येपाशी ती जास्त असते. तर हा मागणी वक्र घटत का जातो याचं स्पष्टीकरण आपल्याला या सिद्धांतातून मिळतं. पुढचं याचं स्पष्टीकरण याचं हा सिद्धांत आपल्याला व्हॅल्यू इन यूज म्हणजे उपयोगिता मूल्य आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज विनिमय मूल्य यातला विरोधाभास जो आहे तो समजून सांगतो. म्हणजे ज्या वस्तूचा पुरवठा हा अमर्यादित असतो त्या वस्तूंचा उपयोगिता मूल्य किंवा तिची गरज ही खूप असते. म्हणजे उदाहरणार्थ हवा जर आपण म्हटलं, पाणी म्हटलं, निसर्ग म्हटलं तर याची व्हॅल्यू इन यूज खूप जास्त आहे. पण पुरवठा अमर्याद असल्यामुळे त्याला व्हॅल्यू इन एक्सचेंज काही नाही. म्हणजे अलीकडे तरी आपण असं ऐकलं नाही की आपण एक बाटलीभर हवा आपण पैसे देऊन विकत घेतली. याचं कारण असं की ज्या वेळेला वस्तूचा पुरवठा हा अमर्याद असतो त्यावेळेला तिचं उपयोगिता मूल्य खूप असतं परंतु तिला विनिमय मूल्य नसतं. या उलट जर हिरा घेतला डायमंड तर त्या हिऱ्याची किंमत खूप जास्त आहे, त्याचं मूल्य खूप जास्त आहे. म्हणजे हिरा जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला खूप जास्त पैसे द्यावे लागतील. पण हिऱ्याची उपयोगिता आणि हवेची उपयोगिता यांची जर तुलना केली तर हिऱ्यापेक्षा आपल्याला शुद्ध हवा जास्त गरजेची आहे. तर याचं स्पष्टीकरण हा सिद्धांत आपल्याला करून देतो. आणि जसं आपण पाहिलं की समाजवाद, भांडवलवाद, मिश्र अर्थव्यवस्था अशा अर्थव्यवस्थांचे काही प्रकार आहेत आणि या प्रकारानुसार प्रत्येक देश आपल्या पुढे असणाऱ्या आर्थिक समस्या कशी सोडवावी याच्याबद्दलचा निर्णय घेत असतो. हा जो सिद्धांत आहे घट्ट्या सीमंत उपयोगितेचा सिद्धांत, हा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की वस्तूचा उपभोग वाढवत गेल्यानंतर त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता कमी होते. हाच या सिद्धांताचा आधार घेऊन समाजवादी किंवा समाजवादी विचारवंत असं म्हणतात की उत्पन्नाचं पुनर्वाटप रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम हे करण्याकरता गरिबांच्या हाती जास्तीत जास्त पैसा हा गेला पाहिजे कारण श्रीमंतांच्या बऱ्याचशा गरजा या पूर्ण झालेल्या असतात. त्यांनी उपभोगाची एक उच्चतम पातळी गाठलेली असते आणि त्यातून त्यांचा उपभोग हा घटत असल्यामुळे म्हणजे त्यांना मिळणारी उपयोगिता घटत असल्यामुळे उत्पन्नाचं पुनर्वाटप करण्याकरता आपल्याला गरिबांच्या हाती जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून श्रीमंतांवर जास्त कर लावले पाहिजे. म्हणजे हा जरी सर्वसाधारण अनुभव आपल्याला येत असला की वस्तूचा खूप उपभोग घेतला तर तिची उपयोगिता कमी होत जाते पण या सर्वसाधारण अनुभवाचा अर्थशास्त्रामध्ये खूप मोठा अर्थ आहे आणि त्याचा फार चांगल्या पद्धतीनं वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाचं जे बजेट आहे किंवा जो जमा खर्च आहे तो आखण्याकरता आणि सरकारला देखील आपली ध्येयधोरणं राखण्याकरता ती आखण्याकरता आणि त्याचं परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्याकरता या सिद्धांताचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो. आता आपला जो विषय आहे कंझ्युमर सॉव्हरेंटी किंवा उपभोक्त्याचं सार्वभौमत्व, तर हे उपभोक्त्याचं सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय? आपण नेहमी म्हणतो की ग्राहक हा राजा आहे, कंझ्युमर इज द किंग ऑफ द मार्केट. तो जे म्हणेल त्याला जे पाहिजे आहे ते बाजारपेठेने त्याला पुरवावं अशी ही रचना आहे. म्हणजे ग्राहक जेव्हा एखाद्या वस्तू खरेदीचा निर्णय घेतो त्यावेळेला तो उत्पादकांना आपली पसंती दर्शवतो की मला अमुक एक प्रकारची वस्तू हवी आहे, त्याच्याकरता तो त्या वस्तूला जास्त किंमत देण्यास तयार होतो आणि कोणत्याही उत्पादकाचं नफा कमवणं हे महत्वाचं उद्देश असतं. कोणी असं म्हणणार नाही की मला नफा नको, नफा हा प्रत्येक उत्पादकाला हवाच असतो आणि नफ्याशिवाय व्यवसाय चालवणेही खूप अवघड आहे. अलीकडे जेव्हा आपण स्पर्धेचे प्रकार पाहिले त्यावेळेला अलीकडे असं म्हणतात की जर व्यवसायामध्ये एक प्रकारचं सातत्य टिकवायचं असेल, व्यवसायामध्ये चांगले संबंध टिकवायचे असतील आणि व्यवसायामध्ये जो उभं राहायचं असेल, स्वतःचं नाव कमवायचं असेल, तर आपल्याला नफ्याचं उद्दिष्ट काही काय बाजूला ठेवायला पाहिजे. आणि म्हणून एक असा सिद्धांत आला ज्याला फुल कॉस्ट प्राइसिंग असं म्हणतात, पूर्ण खर्च सिद्धांत, की उत्पादकांनी नफा कमवणं हे अलीकडे फार असं क्रूड ऑब्जेक्टिव्ह मानलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे नुसता नफा कमवू नका तुम्ही, पण त्याच्याबद्दल तुम्ही समाजामध्ये काही सामाजिक काम करा, शिक्षणाकरता खर्च करा, आरोग्यावर काही खर्च करा, आणि तुमची जी सामाजिक जबाबदारी आहे, अलीकडे तुम्हाला माहित आहे की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉर्पोरेट्स ही एक खूप महत्वाची संकल्पना आणि ऍक्टिव्हिटी आपल्या या बिझनेस वर्ल्डमध्ये बनू लागलेली आहे. म्हणजे बिल गेट्स देखील अनेक विकसनशील देशांना करोडो रुपयांचं मदत ही डॉलरमध्ये देत असतात. तर नफा कमवणं ही प्रवृत्ती किंवा ही प्रेरणा मागे पडू लागली आहे का असं त्या ठिकाणी विचार यायला लागतो. पण वस्तू उत्पादनाचा खर्च भरून निघणं आणि वस्तू उत्पादनाशी संबंधित जे काही अन्य खर्च आहेत ते भरून निघणं हे तर फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे उत्पादकांना नफा हा हवा असतो आणि त्या नफ्याचा किती भाग मग सामाजिक कार्यावर खर्च करायचा याच्याबद्दलचा ते निर्णय घेऊ शकतात. आता ज्यावेळेला आपण उपभोक्त्याचं सर्व महत्व असं आपण म्हणतो त्यावेळेला खरं म्हणजे उत्पादक उपभोक्त्याला जे पाहिजे आहे ते त्याला उपलब्ध करून देण्याची बाजाराची क्षमता असणं आणि तशा प्रकारची संधी उपभोक्त्याला मिळणं हे फार आवश्यक आहे. आता आपण जे स्पर्धेचे प्रकार पाहिले किंवा आपण मागणीचा अभ्यास केला किंवा अगदी अलीकडे आपण घट्ट उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासला, तर हे सर्व सिद्धांत काय सांगतात की उपभोक्ता हा महत्वाचा आहे आणि उपभोक्त्याला हव्या असणाऱ्या वस्तू व सेवा पुरवणं हे बाजाराचं काम आहे आणि बाजार ही प्रक्रिया उत्पादकांच्या माध्यमातून नफ्यांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी हाती घेते. आता ज्या वेळेला एखादा उत्पादक बाजारामध्ये वस्तूकरता मागणी नोंदवतो तेव्हा ती नोंदवताना त्याच्याकडे काही उद्दिष्ट असतात. उदाहरणार्थ माझी गरज पूर्ण व्हावी, मग त्याच्यामध्ये आवश्यक गरज असेल, चैनीची गरज असेल, ती माझी गरज त्या ठिकाणी पूर्ण व्हावी. कारण ज्या वेळेला उपभोक्ता एखाद्या वस्तूकरता पैसे देऊ इच्छितो तेव्हा तो ते पैसे आपल्या कष्टाने कमवतो, आपल्याकडे जे श्रमरूपी भांडवल आहे त्या भांडवलाच्या सहाय्याने तो ते पैसे कमवतो आणि ते पैसे तो खर्च करतो. आता उत्पादक ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा निर्णय घेतात की मला एखादी वस्तू निर्माण करायची आहे तर ती मी का करावी, हा निर्णय ते नफा त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये नफा किती आहे याच्या आधारावर घेतात. म्हणजे समजा मला एखादी वस्तू निर्माण करायची आहे आणि ती वस्तू निर्माण करण्याकरता मी काही असं उद्दिष्ट ठेवत नाही की मला देशातील अज्ञान दूर करायचं आहे किंवा मला झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना शुद्ध पाणी पुरवायचं आहे. कोणत्याही वस्तू उत्पादनाचा निर्णय हा नफ्याच्या प्रेरणेवरच अवलंबून असतो. त्यामुळे नफा किती आहे हा एक उत्पादक म्हणून मी पहिले विचारेल की या वस्तूच्या उत्पादनामध्ये नफा किती आहे. आता जेव्हा खासगी भांडवलशाही असते त्यावेळेला सगळे निर्णय हे नफ्याच्या प्रेरणेनेच घेतले जातात. त्याच्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये समजा तुम्हाला बंदुका निर्माण करण्यामध्ये जास्त नफा असेल आणि जीवनावश्यक वस्तू देण्यामध्ये कमी नफा असेल तर जीवनावश्यक वस्तू निर्माण करण्यापेक्षा बंदुका निर्माण करणं कधीही चांगलं, कारण त्याच्यामध्ये जास्त नफा आहे. मग असा जर उत्पादनाचा निर्णय होत असेल तर तो सामाजिकदृष्ट्या गैरच आहे.
बरोबर.
म्हणजे बंदुकांमध्ये जास्त नफा आहे म्हणून त्या निर्माण करणं आणि संपूर्ण सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणं हे चुकीचं आहे. पण भांडवलशाहीमध्ये जे निर्णय घेतले जातात ते मुख्यतः नफ्याच्या प्रेरणेनेच घेतले जातात. याउलट समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थांमध्ये जे निर्णय घेतले जातात ते निर्णय हे एखादी मध्यवर्ती संस्था म्हणजे सरकार कोणाला किती वस्तू की कशा प्रकारे गरज आहे याचा अभ्यास करून घेतो. म्हणजे तिथे सामूहिक शेती असते, शेतीतून किती उत्पादन काढायचं याचा निर्णय सरकार घेते, ते उत्पादन सरकार विकत घेतं, त्याचं वितरण सरकार करतं आणि एकूणच सामाजिक कल्याणाला महत्व दिलेलं असतं. पण भांडवलशाहीमध्ये असं नसतं, कारण उपभोक्ता आणि उत्पादक हे दोघेही स्वतंत्र असतात आणि म्हणून उपभोक्त्याला जी वस्तू हवी आहे ती वस्तू उत्पादकांना नफा उपलब्ध करून देत असल्यामुळे तीच वस्तू निर्माण करायची असते असं उपभोक्त्याचं सार्वभौमत्व आपल्याला सांगतं. कंझ्युमर सॉव्हरेंटी म्हणजे आपल्याला जी वस्तू हवी आहे ती बाजाराने उपलब्ध करून द्यावी आणि आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याला प्राप्त करण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे उपभोक्त्याचं सार्वभौमत्व. आता प्रत्यक्षामध्ये असं असतं का हा खरा प्रश्न आहे. म्हणजे उपभोक्ता सार्वभौम आहे, त्याला जे पाहिजे ते तो मागू शकतो, त्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. बाजाराची यंत्रणा ही संपूर्णतः उपभोक्त्याच्या कल्याणाकरता कार्यरत असते असं जरी आपण थेरॉटिकली म्हणत असलो तरी प्रत्यक्षामध्ये उपभोक्ता सार्वभौम असतो का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला मग असं म्हणता येईल की या उपभोक्त्याच्या सार्वभौमत्वाला काही मर्यादा पडतात. आता पहिली मर्यादा अशी आहे की उपभोक्त्याचं उत्पन्न. उपभोक्त्याला उत्पन्न किती मिळतं याच्यावर त्याचं सार्वभौमत्व अवलंबून राहील. जर तुमचं उत्पन्न खूप मर्यादित असेल तर तुम्हाला जास्त चॉईस असूच शकत नाही. तुमच्या उत्पन्नामध्ये जेवढ्या वस्तू येतील तेवढ्या त्यांचा उपभोग घ्यायचा एवढंच तुमच्याकडे त्या ठिकाणी ऑप्शन राहतो. आणि म्हणून जर उत्पन्नाची पातळी खूप कमी असेल, जर निम्न असेल तर उपभोक्त्याचं स्वातंत्र्य हे देखील मर्यादितच राहतं. कारण आपल्याला हवी असणारी वस्तू जर आपल्या आवाक्याबाहेर असेल तर आपण ती खरेदी करू शकणार नाही आणि जेव्हा ती खरेदी करू शकत नाही त्यावेळेला मग आपल्याला हवी ती वस्तू आपण घेऊ शकणार नाही. म्हणजे उत्पन्न ही पहिली मर्यादा आहे की जी उपभोक्त्याचं स्वातंत्र्य किंवा त्याचं सार्वभौमत्व हे मर्यादित करून टाकते. विकसित देशांमध्ये उत्पन्नाची पातळी उच्च असते आणि त्यामुळे उपभोक्त्यांना विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पण आपल्या म्हणजे विकसनशील देशामध्ये जर उत्पन्नाची पातळी कमी असेल तर मग उत्पादकांनाही ग्राहकांची आर्थिक कुवत पाहूनच वस्तूचं उत्पादन करावं लागतं. आणि जर ग्राहकांची आर्थिक शक्ती वस्तूची वाढीव किंमत देण्याइतकी नसेल तर उत्पादकांनाही मग ग्राहकांना परवडेल अशाच वस्तू त्या ठिकाणी निर्माण कराव्या लागतात. त्यामुळे उत्पन्नाची ही जी मर्यादा आहे ती केवळ उपभोक्त्याच्या दृष्टीने महत्वाची असते असं नाही तर ती उत्पादकांच्याही दृष्टीने एक लिमिटिंग फोर्स किंवा मर्यादा आणणारा घटक अशा प्रकारे कार्य करते. म्हणजे मर्यादित उत्पन्न हे उपभोक्त्याचं सार्वभौमत्व मर्यादित करणारी पहिली गोष्ट आहे किंवा पहिली बाब आहे. दुसरं म्हणजे उपभोक्त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी. अनेक वेळा काय होतं की आपल्या आवडीनिवडी इतक्या घट्ट असतात की त्या बदलून काही वेगळं त्या ठिकाणी करायची व्यक्तींची तयारी नसते. आणि या आवडीनिवडी घट्ट असल्यामुळे बाजारामध्ये नवीन वस्तू आली आहे ती आपण उपभोग घेत असलेल्या वस्तूपेक्षा वेगळी आहे, तिच्यामध्ये गुणवत्ता जास्त आहे, तिची किंमत कमी आहे, अशा प्रकारचा जे पर्याय आहेत त्याच्याबद्दल ग्राहक विचारही करत नाही आणि अंधळेपणाने आपल्या सवयीनुसार ते वस्तूंचा उपभोग घेऊ लागतात. वर्षानुवर्ष आपण एकच त्या ठिकाणी प्रॉडक्ट वापरत असू तर ते आपल्या आंघोळीने पडतं आणि आपण तोच उपभोग पुढे कंटिन्यू करतो. याचा परिणाम असा होतो की तो विशिष्ट उत्पादक आपल्या दृष्टीने मक्तेदार बनून जातो आणि मग त्याने किंमत वाढवली तरी आपण सुरुवातीला थोडी कुरकुर करतो पण नंतर देऊन टाकतो आणि मग त्या आपल्याला त्या वस्तूची सवय लागते. म्हणजे जर ग्राहक जर अशा प्रकारे थोडे आळशी असतील की जे बाजारातील अन्य पर्यायांचा विचारही करत नाही तर मग ते स्वतःहून आपलं उपभोक्त्याचं जे सार्वभौमत्व आहे ते मर्यादित करून घेतात. मला जर वस्तू घ्यायची आहे तर अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे मी पाहिलं पाहिजे आणि जेव्हा मी पाहिल तेव्हाच मग मला माझा अधिकार वापरता येईल, निवडीचा अधिकार वापरता येईल. पण मी जर एकच एक वस्तू वर्षानुवर्ष उपभोग घेत असेल तर मी निवडीचा अधिकार वापरत नाही आणि परिणामी माझं जे सार्वभौमत्व आहे ते मी मर्यादित करून घेतो. तिसरं आहे जाहिराती. जाहिरातीचा किती प्रभाव आहे हे सांगायची गरज नाही, परंतु जाहिरातीमुळे आपल्या आपण आपलं स्वातंत्र्य मर्यादित करून घेत आहोत याची उपभोक्त्यांना जाणीव राहत नाही. केवळ जाहिरातीत सांगितलं आहे म्हणून आपण त्या प्रभावाखाली ती वस्तू खरेदी करतो, पण तशा प्रकारची दुसरी वस्तू कोणती आहे का हे आपण पाहत नाही. आणि म्हणून त्यातून मग असं होतं की आपल्या संसाधनाचा पण म्हणजे उत्पन्नाचा पण अपव्यय होतो आणि आपण एखाद्या उत्पादकाला मक्तेदार बनवून टाकतो. त्याच्यावर आपण खूप अवलंबून राहू लागतो. जसं आपण बाजार स्पर्धेचे प्रकार पाहिले होते की अलीकडच्या काळामध्ये पूर्ण मक्तेदारी नाही, पूर्ण स्पर्धाही नाही, तर मक्तेदारयुक्त स्पर्धा अशी आहे. आणि एक उत्पादक हा काही ग्राहकांच्या दृष्टीने मक्तेदार असतो, पण त्याचबरोबर त्याला तशाच प्रकारची वस्तू निर्माण करणाऱ्या अन्न उत्पादकांची स्पर्धा देखील करावी लागते. आणि त्यामुळे जाहिरातीमुळे अशा उत्पादकांचं फावतं जे आपली मक्तेदारी सहजपणे ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करतात आणि त्यामुळे मग ग्राहकांचं जे सार्वभौमत्व आहे ते त्या ठिकाणी मर्यादित होतं. पुढचं आहे अज्ञान. अज्ञानामुळे आपल्याला बाजारामध्ये अन्य वस्तू उपलब्ध आहे का, किंवा ती उपलब्ध असेल तर आपल्याला त्याची माहिती आहे का, जर माहिती नसेल तर ती कुठे मिळू शकेल, आणि एक ग्राहक म्हणून आपल्याला वस्तू किती उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हक्क आहे, पण आपल्याला त्याचं अज्ञान आहे. आपल्याला असं वाटतं की जे बाजारात मिळतं तेच उपलब्ध तेच आपल्याला मिळू शकतं, त्याच्या पलीकडे काही आपल्याला मिळू शकणार नाही. पण अलीकडच्या काळामध्ये माध्यमांमुळे अनेक प्रकारचे चॅनल्स माहितीचे हे आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यामुळे बाजारात कोणकोणत्या वस्तू आहेत याची आपल्याला सहजपणे माहिती मिळू शकते. आता ती माहिती मिळून नसतं उपयोगाचं नाही, तर त्या माहितीचा आपण वापर केला पाहिजे, तरच आपलं सार्वभौमत्व अबाधित राहील. नाही तर असं म्हणतात ना की आमचा जो दुकानदार आहे तो जील तेच तीच वस्तू
म्हणून आपण जे अवेलेबल
तेच घेतो, आणि अशा प्रवृत्तीमुळे ग्राहकाचंही नुकसान होतं आणि उपभोक्त्यांनाही मग आपलं उत्पादकाला देखील मक्तेदार म्हणून वर्तन करायचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळतं. तर ग्राहकांनी आपलं सार्वभौमत्व टिकवण्याकरता आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान हे सोडून देणं खूप आवश्यक आहे. पुढचं आहे कस्टम अँड ट्रॅडिशन, म्हणजे चालीरीती परंपरा. आता आपल्या भारतीय समाज रचनेमध्ये अशा अनेक चालीरीती आहेत की ज्यामुळे आपल्याला खर्च करावाच लागतो. मग त्याच्यामध्ये काही धार्मिक विधी असतील किंवा लग्न प्रसंगी आपण भरमसाठ सोनं हे खरेदी करतोच. आता सोन्यावर किती खर्च करायचा हे आपण परंपरेने ठरवून दिलेलं आहे आणि ती आपण मोडू नये असा आपला समज आहे. पण लग्नावरचा वारेमाप खर्च टाळून तो दुसऱ्या चांगल्या कारणाकरता तो पैसा वापरता येतो, पण तसा विचार कोणी करत नाही. तो करायला पाहिजे आणि ते केलं तरच मग आपल्या पैशातून जास्तीत जास्त समाधान मिळेल. प्लस आपण ज्या अनिष्ट परंपरा आहेत ज्या प्रथा आहेत त्या मोडायचं देखील आपल्याला एक पुण्य मिळेल. म्हणजे लग्नामध्ये आताच तुम्हाला माहिती आहे की सरकारची जी चालू खात्यावरची तूट आहे ती केवळ सोने आयातीमुळे खूप वाढू लागली आणि म्हणून मग सरकारने उपभोक्ता भारतामधल्या लोकांच्या सोन्याच्या वापरावर निर्बंध आणायचं ठरवलं. हे का? तर लोक प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी करू लागले आणि सोनं अंगावर घालणं ही एक प्रतिष्ठेची एक स्टेटस सिम्बॉल बनलं. पण त्याचा खर्च कोणाला करायला लागला?
सरकारला,
कारण तेवढं परकीय चलन आपलं गेलं. तर अशा प्रकारचं तुमचं जर वर्तन असेल की ज्यामुळे देशाच्या आर्थिक ताळेबंदाला देखील फटका बसत असेल तर अशा प्रकारचं धोरण हे निश्चितच गैर आहे. आणि म्हणून उपभोक्त्यांनी आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अधिक जागरूक असणं, आपल्या उत्पन्न खर्चाचं नियोजन करणं, जाहिराती पाहून त्याच्या प्रभावाखाली खरेदी न करता कोणकोणत्या जाहिराती आहेत हे पाहणं आणि योग्य वस्तूची निवड करणं हे खूप आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे आपण उपभोक्ते आहोत याचा अर्थ आपण व्यवस्थेवर अवलंबून नाही तर व्यवस्था आपल्याकरता आहे. उत्पादनाची ही जी व्यवस्था आहे ही उत्पादनाची व्यवस्था जर गिराईक नसेल तर चालू शकणार नाही, कोलमडून पडेल. आणि म्हणून ही व्यवस्था ही आपल्याकरता आहे असं त्या ठिकाणी उपभोक्त्यांनी मनात खूनगाठ बांधणं खूप आवश्यक आहे. अन्यथा असं होतं की ग्राहकांच्या अज्ञानामुळे उत्पादकांचं फावतं,
ग्राहकांचं नुकसान
होतं. उत्पादक कायम एकच तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरतात, तंत्रज्ञानाचा विकास ते करत नाही. विकास झाला नाही तर वस्तूचं उत्पादन खर्च कमी होणार नाही. उत्पादन खर्च कमी झाला नाही तर वस्तू वाढीव किमतीला ते परत विकत राहतील आणि त्यातून एक प्रकारची अशी एक शक्ती निर्माण होईल की जी मग संपूर्ण ग्राहक व्यवस्थेलाच त्या ठिकाणी वेठीस धरेल. तर अशा प्रकारचं होऊ नये याच्याकरता ग्राहकांनी जागरूक असणं आणि आपण स्वतंत्र आहोत, आपण कोणत्याही वस्तूची खरेदी करू शकतो हे त्या ठिकाणी पाहणं खूप आवश्यक आहे. आपल्या भारतामध्ये जी ग्राहक चळवळ आहे ती ग्राहक चळवळ या दृष्टीने खूप मोठं काम करत आहे आणि तरी देखील म्हणजे ग्राहकांचं प्रबोधन करण्यावरच चळवळीतला जास्त वेळ जात आहे. ग्राहकांना सज्ञान करणं याच्याकरता अनेक मेळावे घ्यावे लागतात, परंतु तरी देखील ग्राहक फसवणुकीच्या अनेक घटना समोर येतात. उदाहरणार्थ कोणत्याही प्रकारची व्यवस्थित माहिती न घेता आपण एखाद्या चीट फंडामध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवतो आणि मग बातमी येते की तो पळून गेला, कोट्यवधी रुपयाला गंडा घातला. तर अशा प्रकारचं जे घडतं हे केवळ ग्राहक बंद करून आपले व्यवहार करत असल्यामुळे
आपल्या हक्कांबद्दल असलेली अनभिज्ञता
त्याच्यामुळे असं घडतं. आणि एकूणच ही जी यंत्रणा आहे ही केवळ एक उपभोगवादी नसून आपण आपल्या वर्तनातून संपूर्ण देशाच्या आर्थिक नीतीला देखील एक शिस्त लावत असतो. उद्या तुम्ही जर काही लोकांनी एखाद्या चीट वित्तीय संस्थेचं भिंग बाहेर काढलं तर अनेक लोकांना त्यातनं त्या ठिकाणी समज मिळेल आणि अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्या लोकांना प्रतिबंध घालता येईल. तर प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, किती लहान तुम्ही कस्टमर असा, पण तुम्हाला एक ग्राहक म्हणून खूप मोठे अधिकार आहेत आणि व्यवस्थेवर प्रभाव पाडण्याचं तुमच्याकडे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा तुम्ही वापर केला तर तुमचं ग्राहक म्हणजे उपभोक्त्याचं सार्वभौमत्व हे तुम्हाला टिकवता येईल. अन्यथा हा नुसत्या पुस्तकांमधला विषय राहील.
बरोबर. मी परवाच एका ठिकाणी वाचलं की हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तिथे आपल्याला पाणी सर्व केलं जात नाही, तर ते पाणी सर्व करणं किंवा आपल्याला मिळणं ही आपले म्हणजे हक्क आहे, त्याच्यासाठी आपण कुठे मिनरल वॉटरची बॉटल घेतली पाहिजे
असं
काही नाहीये. त्यांनी आपल्याला शुद्ध पाणी आपल्याला देणं हा त्यांचं म्हणजे त्यांची ती गरज आहे आणि आपला तो हक्क आहे.
इव्हन रेल्वे स्टेशनवर वगैरे आपण जेव्हा बिस्किटाचा पुडा घेतो तेव्हा आपण तो सांगतो 10 रुपयाला आपण 10 रुपये दीड निघून जातो, पण जेव्हा आपण तो पुडा व्यवस्थित वाचू लागतो तेव्हा त्याची किंमत 7.5 रुपये 8 रुपये अशीच असते. 2 रुपये तो कशाबद्दल जास्त येतो हे विचारायचं आपण कष्ट घेत नाही आणि मग अशा वेळेला त्या विक्रेत्यांचं फावतं. तर निदान एमआरपी किती आहे हे वाचून ती वस्तू खरेदी केली पाहिजे, पण आपण तसं करत नाही. आपण घाई असते किंवा जर त्याला विचारलं का रे 7 रुपये किंमत असताना तू 9 रुपये कसे घेतली तर ते वाईट दिसेल असंही काही जणांना वाटतं.
बऱ्याचदा असं
आपल्या स्टेटसला न शोभणार असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे मग त्या विक्रेत्यांचं फावतं आणि मग त्यातून ग्राहकांची खूप मोठी आर्थिक पिळवणूक होते. तशी होऊ नये याच्याकरता ग्राहकांनीच जागरूक राहणं खूप आवश्यक आहे.
आपण या विषयाकडे परत वळणार आहोत. आपला आजचा विषय आहे उपभोक्त्याचे सार्वभौमत्व आणि आजचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर उमेश राजदेरकर. आपण येत आहोत थोड्याच वेळात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहोत उपभोक्त्याचे सार्वभौमत्व या विषयावर डॉक्टर उमेश राजदेरकर यांच्याकडून मार्गदर्शन. सर आपण आता बघितलं की सार्वभौमत्व मर्यादित म्हणजे त्याला मर्यादा येतात त्या ग्राहकांकडनंच येतात आणि त्याचे आपण टप्पे बघितले. उत्पादक उत्पन्न जर कमी असेल तर त्याच्यावरती मर्यादा येतात. आवडीनिवडी म्हणजे उपभोक्त्याच्या ज्या काही ठराविक आवडीनिवडी
आहेत
त्यामुळे एखाद्या वस्तूला मागणीच येत नाही. आणखीन जाहिराती, आपण जाहिराती बघतो आणि एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होऊन तीच गोष्ट फक्त घेतो. आणि अज्ञान म्हणजे मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं किंवा आपला तेवढा अभ्यास कमी पडतो. आणि आपल्या ज्या चालीरीती परंपरा आहेत त्याला आपण थोडंसं बुरळून आपण अनेक खर्च करून बसतो. जसं आपण त्याच्यामध्ये सोन्याचं उदाहरण पाहिलं. पण मला एक सांगा की आपण एखादी वस्तू घेताना आपण बघतो की महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसा कमी पडतो तेव्हा आपण आपल्या उत्पन्नाचं नियोजन कसं करावं की आपल्याला आपण जो जी आपली महिन्याची जी कमाई आहे किंवा वार्षिक कमाई आहे ती आपल्याला तेवढ्या वर्षभर किंवा तेवढ्या महिन्याभर पुरून काही एक ठराविक रक्कम शिल्लक राहू शकते.
बरोबर, फार चांगला प्रश्न आहे हा. आणि वास्तविक पाहता प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचं आणि त्याच्या खर्चाचं नियोजन हे केलंच पाहिजे. त्यातनं दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपण नेमका कोणत्या गोष्टींवर खर्च करत आहोत हे आपल्याला स्पष्ट होतं आणि हा खर्च वाढवतो नाही ना याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून घेता येते. अनेक वेळा असं होतं की महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पैसे असतात तेव्हा भावनेच्या पोटी किंवा एक एन्जॉयमेंट या दृष्टिकोनातून आपण जास्त खर्च करतो. आता करमणुकीवर जर आपण खर्च करत असू तर करमणूक हे आपल्याला आवश्यक आहे.
बरोबर,
म्हणजे करमणुकीवर अजिबात खर्च करू नका असं मी म्हणणार नाही. उलट तुमचं मन हे प्रसन्न राहण्याकरता दैनंदिन जीवनातील काही त्रासापासून एक थोडा विरंगुळा म्हणून आपण करमणुकीवर खर्च हा केलाच पाहिजे. पण हा खर्च किती करावा याचं काही आपण एक निश्चित असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की याच्यावर आपण जास्त खर्च करू नये. त्याच्यानंतर उपभोगाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्याकरता आपण किती खर्च आपल्याला किती त्या ठिकाणी अन्नधान्य लागेल त्याची आपण एक अगोदर अंदाज घेऊ शकतो. आपण त्यानुसार खर्च केला पाहिजे. अनेक वेळा अपव्यय पण होतो आपल्याकडनं आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की वस्तू लवकर संपली. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढा खर्च त्या ठिकाणी आपण त्या वस्तूवर केला पाहिजे. आणि मग असे आयटम्स किंवा जे घटक आहेत आपल्याचे मग त्याच्यामध्ये शिक्षण आहे, कन्व्हेन्स आहे, एंटरटेनमेंट आहे, मेडिकल आहे, प्लस तुमचं सेव्हिंग आहे, असे 5-6 आयटम हे आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण या महिन्यामध्ये किती खर्च करायचा हे आपण पक्क केलं पाहिजे आणि तेवढा खर्च केला पाहिजे. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अनपेक्षित प्रसंग येतात. कोणी पै पाहुणा येतो किंवा काही खर्च वाढतात तर त्याला देखील स्कोप राहायला पाहिजे. आणि बचतीचं एक महत्वाचं तत्व असं आहे की पोटाला चिमटा घेऊन काही बचत करू नये. बचत ही आनंददायीच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी अर्धपोटी राहील आणि बचत करेल तर त्यालाही काही अर्थ नाही. तुमच्या उत्पन्नातून तुमच्या गरजा या चांगल्या प्रकारे भागून मग मागे कसे पैसा पडेल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. मग त्याच्याकरता अपव्यय टाळणं, उधळपट्टी टाळणं, नासाडी टाळणं हे तुम्ही करू शकता. आणि तुमच्या असं लक्षात येईल की अनेक कुटुंबामध्ये जे पूर्वी अशा प्रकारचं नियोजन करत नव्हते खर्चाचं पण ते नियोजन करायला लागल्यानंतर त्यांना असं जाणवलं की आपल्या खर्चालाही एक शिस्त लागलेली आहे आणि ती खर्चाला शिस्त लागल्यामुळे पैशाचं मोल हे कळू लागलं आणि बचत पण आपोआप होत गेली. तर प्रत्येकाने मग तो विद्यार्थी असो, गृहिणी असो, कमावणारी व्यक्ती असो, कमावणारी स्त्री असो, त्या प्रत्येकाने आपल्या खर्चाचं जर नियोजन केलं अशा प्रकारे तर त्यांचं असं लक्षात येईल की खर्च करणं ही देखील एक आनंददायी क्रिया आहे आणि त्यातून शिकायलाही खूप मिळतं. आणि दुसरं म्हणजे अनेक जणांचं जे की खूप खर्च करायचा आणि मग नंतर बचत करण्याची काळजी करायची, तसं न करता थोडी थोडी बचत ही दर महिन्याला केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या खर्चाच्या नियोजनातून चार पैसे पण बाजूला पडतात आणि ती बचत तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा पोस्टाचे जे सेव्हिंग स्कीम्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा. त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला व्याज तर मिळेलच पण तुमची बचत सरकारला विकास कामांकरता देखील वापरता येईल. अनेक जण मी पाहतो की सोनं घेतात आणि पेटीमध्ये ठेवून देतात, तसं न करता तुमची बचत ही तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवा, अशा संस्थांमध्ये ठेवा की जिथे तुम्हाला मागितल्याबरोबर ती परत मिळेल. याच्याकरता जास्त व्याजदराची तुम्ही त्याला भूलू नका. बाजारात आज काय व्याजदर आहे, बचत खात्यावर आपल्याला किंवा बचत योजनांवर किती व्याजदर आहे याची माहिती घ्या. उगीच कोणी 14% 13% देत आहे म्हणून त्याच्याकडे पैसे ठेवू नका. तर ज्या ठिकाणी सुरक्षितता आहे त्या ठिकाणी तुम्ही आपली बचत ठेवा की जेणेकरून तुमच्या पैशाचा सरकारलाही विकास कामांकरता उपयोग होईल. तर उत्पन्न खर्च कसं करायचं हा फार तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि मी तो विद्यार्थ्यांना म्हणेल की अगदी आजपासून जरी तुम्ही आपल्या खर्चाचं नियोजन केलं तरी तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट्स हे मिळू लागतील.
मला वाटतं प्रत्येकाने आपला खर्च नुसता लिहिला तरी कळतं आपल्याला की आपण कुठे वायफळ खर्च करतोय. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण मका बोललो की त्याच्यावरची आपण प्राइस टॅग बघत नाही आणि आपण नंतर बघतो पण आपण तो प्रश्न विचारताना कचरतो की 2 रुपये जास्त का घेतले. तर ग्राहकाने नेहमी वस्तू खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी की ज्याच्यातून तो अशा थोड्या स्वतःचाच होणारे जे फसवणूक आहे ती तो टाळू शकेल.
आता ज्या पॅक्ड वस्तू असतात त्याच्यामध्ये त्या कंपनीने स्वतःचा नाव पत्ता वेबसाईट कस्टमर केअर नंबर वस्तू उत्पादनाची तारीख त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स जे काही असतील घटक ते त्याच्या त्या प्रत्येक घटकाचं प्रमाण हे सर्व दिलेलं असतं पण आपण ते वाचत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला एखाद्या अन्न घटकापासून काही अलर्जी असेल किंवा काही त्रास होणार असेल तर तो घटक त्या पदार्थामध्ये नाही ना हे पाहिलं पाहिजे. नंबर एक ती गोष्ट ही आहे. असं नव्हतं की त्या वस्तूच्या उपभोगापासून तुम्हाला काही आरोग्याला धोका निर्माण होतो. दुसरं म्हणजे तिची किंमत किती आहे MRP ती पाहिली पाहिजे. तिसरं म्हणजे वस्तू उत्पादनाची तारीख काय आहे आणि तिच्या वापराचा कालावधी किती आहे, ती कोणत्या कालावधीमध्येच वापरली गेली पाहिजे हे पण दिलेलं असतं. त्या कालावधीनंतर त्या वस्तूची ती एक्सपायर होऊन जाते आणि मग तिच्यापासून अपव्यय होण्याची शक्यता असते. तर हे त्या ठिकाणी पाहणं हे खूप आवश्यक असतं. ही जर आपण सवय लावून घेतली तो आपोआपच तशी सवय कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही लागते आणि तुमच्या दुकानदारालाही लागते. तो म्हणतो की नाही ही व्यक्ती हे सर्व डिटेल जाणून घेऊन मगच खरेदी करते. तर यातून तुमचा काही आपण त्यातनं खूप काही आपण शहाणपणा दाखवताय असं नाही, उलट आपण जागरूकता दाखवत आहोत आणि त्यामुळे वस्तू खरेदी करताना उत्पादनाची तारीख तिची एक्सपायरी डेट तिच्यामधले असलेले घटक किंमत ही त्या ठिकाणी पाहणं हे ग्राहकाचं काम आहे. आणि जर एखादी वस्तू ही तुम्हाला तिच्या एक्सपायरी डेट नंतर देखील विकली जात असेल तर तशा प्रकारच्या विक्रीला विक्रेत्याला प्रतिबंध करणं हे देखील आपलं काम आहे. आणि म्हणून ग्राहकांनी जागरूकता दाखवताना ही जी सर्वसाधारण माहिती हल्लीकडे बंधनकारक झालेलं आहे, जसं जर खाण्याची वस्तू असेल तर फूड अँड ड्रगचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट असतं, त्याच्यात जर काही मांसाहारी घटक असतील ते त्याचं वेगळं चिन्ह दिलेलं असतं, शाकाहारी घटकाचं एक वेगळं चिन्ह त्या वस्तूवर दिलेलं असतं. ते सर्व पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते पाहून तुम्ही खरेदी केलं तर तुमचं असं लक्षात येईल की आपल्याला आपण जे पैसे खर्च करत आहोत आणि जी वस्तू खरेदी करत आहोत तिची उत्तम गुणवत्ता देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करता येते.
आपल्याकडे असं कुठे जाणवतं का की ग्राहकांमध्ये हा थोडा अवेअरनेस थोडा कमी आहे? आपण बघतो परदेशामध्ये ग्राहक अतिशय जागरूक असतात, त्यांना एखाद्या गोष्टीपासून जर त्रास झाला तर ते त्याच्याबद्दल तक्रार करून ती गोष्ट पुढे नेऊन त्याच्यावरती कार्यवाही केली जाते. आपल्याकडे इथे ग्राहकांमध्ये थोडा त्याबाबत उदासीनता जाणवते.
ही उदासीनता आहे, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात, ही उदासीनता आहे. आणि ती केवळ ग्रामीण भागामध्येच आहे असं नाही तर ती शहरी भागामध्ये देखील,
उलट सुशिक्षित लोकांमध्ये या गोष्टीमध्ये जास्त उदासीनता आहे.
तर ती उदासीनता झटकणं हे पहिलं मोठं आपलं काम आहे, ती आपली जबाबदारी आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल की जर मी पैसे देत आहे तर मला त्या वस्तूबद्दल पूर्ण जाणून घेणं हे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडच्या संघटनेने तर वस्तू उत्पादनाचा खर्च किती आला हे देखील जाणून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. म्हणजे एखादी वस्तू जर 100 रुपये तुम्ही देत असाल तर तिचा नेमका उत्पादन खर्च किती,
अरे बापरे,
हे देखील जाणून घेण्याचा आपल्याला हक्क हवा अशी आपण मागणी केलेली आहे. आणि आता काही वस्तू अशा जसं पाण्याची बाटली आपण घेतो, ती बाटली आपण 20 रुपयाला 15 रुपयाला 8 रुपयाला त्याच्या किमती या दुकानदार किंवा विक्रेत्यापरी बदलत जातात, पण तिचा उत्पादन खर्च किती हे अजून गुलदस्त्यात आहे. आणि माझी अशी माहिती आहे की तो उत्पादन खर्च खूप कमी आहे, आपण त्याच्या अनेक पट किंमत ही देत आहोत. तर ही थोडीशी जी रचना आहे ही बदलणं देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ग्राहकांना आपल्या पैशाचं उचित त्या ठिकाणी मोल मिळेल हे पाहणं त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. कारण आणि सरकार काही अनेक जण असं म्हणतात की ते सरकारने केलं पाहिजे, सरकारने काही प्रत्येक पदोपदी तुम्हाला सरकार तुम्ही स्वतः जागरूक व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या ग्राहक संरक्षण जो कक्ष आहे त्याच्यामार्फत संपूर्ण ग्राहक न्यायालयांची रचना आहे, आपल्याला अगदी साध्या कागदावर अर्ज करून न्याय मागता येतो, पण आपल्या उदासीनतेमुळे आपण तेवढं करत नाही. तर ही प्रवृत्ती टाळून आपण एक जागरूक ग्राहक म्हणून जर त्या ठिकाणी वागला तर पुस्तकामध्ये आपण जे शिकवतो किंवा शिकतो उपभोक्त्याचे सार्वभौमत्व तर ते प्रत्यक्षात येईल, अन्यथा तो नुसता एक टॉपिक राहील, बाकी त्याला काही अर्थ राहणार नाही.
आणि मला वाटतं ग्राहक जर जागरूक झाला तर उत्पादक सुद्धा तेवढाच जागरूकतेने काम करेल. मला असं विचारायचं आहे आपण जेव्हा बाजारात जातो, आज माझ्याकडे समजा खिशामध्ये 500 रुपये आहेत तर मी ते खर्च करायला जेव्हा जाते तेव्हा मी कधी कधी अनावश्यक गोष्टी घेऊन येते की ज्या मी ऍडव्हर्टाईजमध्ये पाहिलेल्या असतात, कदाचित मला त्याची गरज पण नसते, मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होऊन ती गोष्ट घेऊन येते. तर जेव्हा आपण खरेदीला जातो तेव्हा नक्की आपल्या त्या वस्तू खरेदीमागचा उद्देश काय असावा?
खरं म्हणजे जेव्हा आपण वस्तू खरेदीला जातो तेव्हा पहिला प्रश्न विचारायचा की आपल्याला या वस्तूची खरोखर गरज आहे का. जर ती गरज आहे असं तुम्हाला उत्तर मिळालं तर ती गरज पुढे ढकलता येईल का. जर ती पुढे ढकलता येत नसेल तर त्या वस्तूचं किती परिमाण खरेदी करणं आवश्यक आहे हे तुम्ही पाहा. तिसरं म्हणजे हे खरेदी करण्यात जिथून खरेदी करायची आहे ते आपण कुठून करत आहोत. म्हणजे आपण एखादी मॅन्युफॅक्चर्ड मोठ्या कंपनीत तयार केलेली वस्तू असेल आणि तशाच प्रकारची वस्तू आपल्या स्थानिक गावामधला किंवा शेजारच्या गावामधला किंवा शेजारच्या शहरामधला एखादा स्थानिक उत्पादक किंवा प्रोड्युसर देखील करत असेल, तर आता तुम्ही जर ठरवलं की समजा बहुराष्ट्रीय कंपन्या देखील साबण हल्ली तयार करतात आणि गावोगावी साबणाचा व्यवसाय देखील चालू असतो, तर तुम्ही जर प्रायोरिटी दिली की आपण त्या बहुराष्ट्रीय कंपनीला नफा मिळवून देण्यापेक्षा जर आपल्या शेजारच्या उत्पादकाकडनं ती वस्तू घेतली तर त्याला 2 पैसे मिळतील आणि त्याचा व्यवसाय की ज्याला गिरायकांची गरज आहे आणि जो लहान प्रमाणावर व्यवसाय करत आहे तर त्याच्याकडनं वस्तू घेणं कधीही चांगलं. दुसरं म्हणजे ही वस्तू घेताना आपण एकूण सामाजिक कल्याण आणि पर्यावरण रक्षण हे पाहत आहोत का. समजा असं आढळलं की एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये एन्व्हायरमेंटचे जे नॉर्म्स आहेत त्यांचं उल्लंघन झालं असेल, पण स्थानिक पातळीवर उत्पादन करताना ते नॉर्म्स पाळले गेले असतील, तर तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तूमुळे पर्यावरणाला कसा ऱ्हास होणार नाही हे पाहणं देखील आवश्यक आहे. आपण प्लास्टिकचा वापर त्याचं उदाहरण आहे, ते पाहणं खूप आवश्यक आहे. तिसरं म्हणजे आपण वस्तू खरेदी केल्यामुळे जर आपल्याला गरज नसेल तर ती खरेदी केल्यामुळे एक त्याचा परिणाम असतो आणि तो म्हणजे वस्तूची किंमत वाढण्यामध्ये त्याचा परिणाम होतो. जर एखाद्या वस्तूला जास्त मागणी येऊ लागली तो उत्पादक तिची किंमत वाढवतो कारण त्याच्याकडे काही पुरवठा तो लगेच ते वाढवता येत नाही. मग अशा वेळेला जर आपल्याला वस्तूची गरज नसेल फारशी तर ती वस्तू आपण खरेदी केली नाही तर तिची किंमत स्थिर राहते आणि मग ज्या लोकांना वाढीव किंमत देणं शक्य नाही त्या लोकांना ती वस्तू खरेदी करणं शक्य होतं. खरोखर गरज आहे तर त्यामुळे आपण खरेदी करताना इतरांचा देखील विचार केला तर त्यांना ती वस्तू खरेदी करणं सोयीचं होतं. अनेक वेळा आपण असं पाहतो की एखाद्या मोबाईलचं नवीन मॉडेल मार्केटमध्ये आलं की त्याची किंमत खूप असते आणि जे लोक केवळ त्या वस्तूच्या उपयोगितेला महत्व देतात ते लोक बरोबर नवीन मॉडेल आलं की ते खरेदी करतात. नंतर काही दिवसांनी त्याची किंमत कमी होते. तर अशा वेळेला एखादी नवीन गोष्ट बाजारात आल्यानंतर काही काळ थांबणं हे आवश्यक असतं. तुम्ही जर अगदी तिच्यावर उडी मारली तर तुम्हाला जास्त किंमत हमखासपणे द्यावी लागणारच. तर तसं न करता काही काळ थांबून त्या वस्तूचे गुणदोष पाहून मग तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला किंमतही कमी पडते आणि त्या वस्तूचे जे काही दोष असतील ते दोष पाहून कदाचित तुम्ही ती वस्तू खरेदी देखील करणार नाही किंवा ते दोष दूर करण्यासाठी उत्पादकाला वेळ मिळेल आणि तो निर्दोष वस्तू त्या ठिकाणी देऊ शकेल. पण अनेक वेळा असं आपल्याकडे होतं की काही लोकांची ओळख ही केवळ बाजारात नवीन काही आलं की ते ताबडतोब आपल्या घरात कसं येईल हे पाहत असतात आणि त्यामुळे त्यांना जास्त किंमत तर द्यावी लागते परत त्या वस्तूत काही दोष निर्माण झाले तर त्यांचं समाधानही कमी होतं आणि एकूणच मग असं कल्चर बनतं संपूर्ण सोसायटीचं की खरेदी करायला खूप उत्सुक असं त्या ठिकाणी आपलं सोसायटीचं एक किंवा समाजाचं एक रूप बनतं चित्र बनतं. त्याच्यामुळे आपण जर स्वदेशी वस्तूंना आपल्या गावात निर्माण केलेल्या वस्तूंना प्राधान्य दिलं तर ते खूप फायदेशीर असतं. आपल्या शेजारच्या व्यावसायिकाला एक तर उत्पन्नाचं साधन मिळतं आणि आपल्यालाही कोणाला तरी मदत करण्याचं एक पुण्य देखील प्राप्त होतं. तर खरेदी करताना हे घटक हे पाहणं खूप आवश्यक आहे कारण ज्या वेळेला आपल्याकडे खरेदी शक्ती असते त्यावेळेला त्या खरेदी शक्तीचा वापर हा चांगल्या प्रकारे कसा होईल हे पाहणं देखील आपलं काम असतं. केवळ विध्वंसक वस्तूंना त्या ठिकाणी उत्पादन त्यांचं होणार नाही किंवा त्याच्याकरता तो पैसा वापरला जाणार नाही हे पाहण्याची जबाबदारी देखील आपली आहे.
आपण सांगितलं की खरेदीचा उद्देश काय असावा, आपल्याला याच्यात आणखीन काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत का की ज्याने आपण ग्राहकांचा फायदा करून घेऊ शकतो?
आता पूर्वी आपल्याकडे सामूहिक खरेदी व्हायची.
मी आता म्हणणारच होते की त्यामुळे मला असं वाटतं की गृहिणी ही सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. ती प्रत्येक वेळेस कुठलीही गोष्ट खरेदीला जेव्हा बाहेर पडते तेव्हा आधी चार ठिकाणी त्याचा भाव विचारून किंवा एखादा म्हणजे समजा दाणे तिला खरेदी करायचे असतील तर ती खरं जिथे दाणे स्वस्त असतील किंवा ज्या भागात त्याचं उत्पन्न जास्त होतं तिथून तो मागवण्याचा प्रयास करते आणि ती तिचं जे महिन्याचं जे टार्गेट आहे इतक्या पैशात घर चालवायचं आहे आणि इतकी बचत करायची आहे असं मला वाटतं की गृहिणी यासाठी सगळ्यात चांगलं उदाहरण.
अगदी बरोबर बोललात आपण आणि म्हणजे हे एक उदाहरण तर आहेच पण त्याचबरोबर काही आपल्या सामूहिक गरजेचा ज्या वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य आहे तर पूर्वी आपल्याकडे असे प्रयोग व्हायचे अलीकडे गावामध्ये होत असतील ते की दोन चार कुटुंब एकत्र येऊन घाऊक दराने ते खरेदी करायचं आणि नंतर ते आपापसात वाटून घ्यायचे. म्हणजे एका गिरायकाला किरकोळ दराने ती वस्तू विकत घेण्यापेक्षा की जो घाऊक दरापेक्षा दर जास्त असतो ते घेण्यापेक्षा आपण एक होलसेल किंवा लमसम असं खरेदी करायचं परिमाण त्याचं आणि ते आपापसात वाटून घ्यायचं हा एक त्याच्यामध्ये चांगला मार्ग आहे. दुसरं म्हणजे आठवडी बाजार जो असतो त्याच्यामधले गावगावचे शेतकरी येतात आणि आपला माल त्या ठिकाणी विकतात तर त्यांच्याकडनं तसा खरेदी करणं हे कधीही चांगलं. आणि जसं मी मगा म्हटलं की खरेदी केवळ पैसे आहेत म्हणून खरेदी न करता आपल्याला किती गरज आहे हे पाहून त्या ठिकाणी खरेदी करणं खूप आवश्यक आहे. आणि तशाच प्रकारचं जर कल्चर तुम्ही कुटुंबामध्ये निर्माण केलं तर कुटुंबातील मुलांना देखील तशी सवय लागते, अन्यथा ती देखील उदयपट्टी करण्यावर होतं. आणि मग नंतर आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये क्रेडिट कार्डावर खरेदी करण्याचं खूप हे वाढलेलं आहे. आणि हे का वाढलं तर याचं कारण हेच की आपण आपल्याला खरोखर गरज आहे का हे न पाहता केवळ ती क्रेडिट कार्डाची सोय उपलब्ध आहे म्हणून खरेदी करत सुटणं. आणि या क्रेडिट कार्डामुळे अनेक जण त्या ठिकाणी कर्जबाजारी झालेले आहेत, तर ती देखील काळजी घेणं खूप आवश्यक आहे.
पूर्वी होते आहे तेवढ्या पैशामध्ये घर चालायचं शिवाय शिल्लक राहायची, पण आजकाल ते प्रमाण म्हणजे व्यस्त प्रमाणच होत चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही आज इथे आलात आणि उपभोक्त्याचे सार्वभौमत्व या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला धन्यवाद म्हणते.
धन्यवाद.
विद्यार्थ्यांनो, आजचा आपला विषय होता उपभोक्त्याचे सार्वभौमत्व आणि आपल्याला मार्गदर्शन केलं डॉ उमेश राजदेरकर यांनी. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य होतं गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्य धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन होतं अभय कुलकर्णी यांचं, कार्यक्रम संयोजक प्रकाश सापनर आणि निवेदन होतं पीयू आरोळे यांचं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.